सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा है तुम चासो बर्थ रजिस्ट्रेशन शुरू हो चुके हैं मॉर्निंग नंबर वन सुनने वाले सारे के सारे जवान लोग इकट्ठा होने लगे हैं आणि एक फार छान सा कन्सेप्ट घेऊन मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण पुढे आलेलो आहोत. कन्सेप्ट सिंपल सा है बॉस, जो जी तरुणाई आहे, जे तरुण पोर आहेत, जे सळसळणार रक्त आहे, ते खऱ्या अर्थानं त्यांना कायम आपण त्यांच्या नावाने बोट मोडत असतो, कायम नको नको त्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलत असतो, पण ह्या पोरांचे विचार सुद्धा प्रगल्भ आहेत, या पोरांचं डायरेक्शन क्लिअर आहे, या पोरांना माहिती आहे त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, त्या पोरांना माहिती आहे ह्या पर्टिक्युलर विषयासंदर्भात कसं माझं मत असायला हवं. मग तो पर्टिक्युलर विषय कुठचाही असेल, राजकारण असू शकतं, समाजकारण असू शकतं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती असू शकते, आपल्या शहरातली, आपल्या राष्ट्रातली, आपल्या देशातली कुठचीही समस्या असू शकते, आपल्या असेट्स बद्दलचे काही मतं असू शकतात, किंवा आपल्या विचारांबद्दलचे काही मतं असू शकतात, अध्यात्म असेल किंवा प्रगती असेल, विषय कुठचाही असो, ठाम आणि चांगलं पॉझिटिव्ह मत या तरुणाईचं नक्कीच आहे. या सगळ्या एनर्जीला एक पॉझिटिव्ह डिरेक्शन मिळावं म्हणून, आपल्याला हक्काचा एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून, आपल्याला स्वतःचे विचार मांडता यावेत म्हणून, आपल्याला इतरांचे विचार ऐकून घेता यावे म्हणून, आपल्यात जर एखादी कला असेल तर ती कला सादर करण्यासाठीचा एखादा हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणून हा आपल्या मॉर्निंग नंबर वन ऐकणाऱ्यांचा ग्रुप आपण करतो आहोत फॉर्म. आणि सगळेजण करत आहेत स्वतःचं नाव रजिस्टर. इकडे फोन लाईन जर माझी बिझी येत असेल, 6601935 माझा नंबर आहे. डेफिनेटली बरेचशी मंडळी कंप्लेंट करताय की लाईन बिझी येते वगैरे वगैरे. व्हॉट्सअप करा सरळ सरळ, काय व्हॉट्सअप विंडो मध्ये जा आणि टाईप करा मॉर्निंग नंबर वन, स्पेस देऊन तुमचं नाव लिहा आणि पाठवून द्या 8380035935. आय रिपीट, 8380035935 वर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. मॉर्निंग नंबर वन, स्पेस तुमचं नाव लिहायचं आहे आणि पाठवून द्यायचंय, दॅट्स इट. किंवा कॉल करताय तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी, 6601935 माझा नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.